ओम नमो भगवते वासुदेवाय।
स्वातीचे निपाणीये न होती जरी मोतीये, तरी अंगी सुंदरांचीये का शोभती तीये। स्वाती नक्षत्राचे पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कोठून शोभली असती। नादू वात्या न येता तरी का गोचरू होता, फुले न होता घेपता आमोदू केवी। नाद जर वाद्यांच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता, व फुलांना जर सुवास नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेता आला असता। गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने, दर्पणावीण नयने नयनू का दिसे। गोडी जर पक्वाने झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती, आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल का। द्रष्टा श्री गुरु मूर्ती न रिगता दृश्यपंथी, तरी का ह्या उपास्ती आकळता तो। द्रष्टा जो गुरुमूर्ती तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता, निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेस कसा स्वाधीन झाला असता। तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात, न होती तरी कोणा येथ फावो शकते। त्याप्रमाणे जे अपर ब्रह्म आहे ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त झाले असते। मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जगतया तेची पाहे, काजे उमपते नोहे ठाकते कोणा। मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते का, तर जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही। आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे, तरी काने मुखे फावे ऐसे का होते। आणि वाचेल्या जे प्राप्त होत नाही असे ते ब्रह्म, ते ब्रह्म जर हे 700 सुंदर श्लोक होते ना तर ते ब्रह्म कानाने मुखाने भुगता येईल असे का झाले असते। मनोनी श्री व्यासाचा हा थोरू, विश्वा झाला उपकारू, जे श्री कृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला। म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला कि त्यांनी श्री कृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला। आणि तोची हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता, आणिला श्रवण पथा मराठिया। आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणलं। व्यासाधिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक, तेथे मीही रंक एक चावळी करी। व्यासाधिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशयुक्त वावरतात त्या गीतेच्या बाबतीत मी एक गरीब मनुष्य बडबड करीत आहे। परी गीता ईश्वरू भोळा, ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की। परंतु हा भोळा शंकर आहे तो व्यास वचनरूपी फुलांची माळ धारण करतो, तरी माझ्या दुर्वादळांना म्हणजे मराठी ओब्यांना या खास नाही असे म्हणणार नाही। आणि क्षीर सिंधूची या तटा, पाणीया येती गजघटा, तेथ काय मुरकुटा वारिजत असे। आणि क्षीर समुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हत्तीचे समुदाय येतात, तेथे चिलट्यांना क्षीर समुद्र येऊ नको असे म्हणतो की काय। पाख फुटे पाखिरू, नुडे तरी नभीच स्थिरू, गगन आक्रमी सत्वरू तो गरुड ही तेथ। नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडाले नाही तरी आकाशातच उडते, व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही आकाशातच उडत राहतो। राजहंसाचे चालणे भूतळी जाली या शहाणे, आणि के काय कोणे चालावे चिन। राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले तर आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नाहीये की काय। जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कलशे, चुळी चूळपण ऐसे भरुनी न निघे। महाराज, आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीत चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून निघत नाही की काय। दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहुतेज धरी, वाती आपुली या परी आणि चकीना। माशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजेड धारण करते आणि वात जरी लहान असली तरी आपल्या मानाने प्रकाश धारण करतेच की नाही। जी समुद्राचे नी पैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पई। महाराज, समुद्रात विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व डबक्यात डबक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडते। ते विव्यासाधिक महामती वावरो येती इये ग्रंथी मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे कीर। त्याप्रमाणे व्यासाधिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात, मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे युक्तीला जुळणारे नाही का। जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखो निशफरे येरे पोहोन लाहती। ज्या पर्वतामध्ये मंदर पर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते। अरुण आंगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगी काई। अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो, मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही का। या लागी आम्हा प्राकृत देशी कारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नव्हे। म्हणून आम्हा सारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत म्हणजे मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे अयोग्य आहे असे म्हणण्याला कारण नाही। आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळये तरी नला हे पावो काई। आणि बाप पुढे जात असता त्याच्या पावलांच्या अनुरोधाने जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही का। तैसा व्यासाचा मागोवा घे तू भाष्यकारा ते वाट पुस तू अयोग्य ही मी न पवतू के जाईन। त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य मनुष्यही तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईन। आणि पृथ्वी जयाची अक्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे नि अमृते चंद्रमा निबवी जग। आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो। जयाचे अंगिक असिके तेजला होनी अरके अंधाराचे सावाईके लोटी जता आहे। ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो। समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे नी। समुद्राला ज्याचे पाणी आहे पाण्याला ज्याचे माधुर्य आहे व माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे। पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उजळ चक्रवर्ती। वाऱ्यातील सामर्थ्य ज्याचे आहे ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे। वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्व जेणे। ज्याच्या योगाने वेद चांगले बोलणारा आहे ज्याच्या योगाने सुख भरभराटीला आहे हे राहू द्या ज्याच्या योगाने विश्व रूपवान झाले आहे। तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहाटत असे मजही आतू रिघोनिया। तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे। आता आयती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी येथ के विस्मया लागी ठावो आहे। ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूपासून आयते म्हणजे मी श्रम न करता मिळाले आहे ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारे सांगतो यात आश्चर्याला जागा कोठे आहे। श्री गुरुचे नी नावे माती डोंगरी जया पासी होती तेने कोळी त्रिजगती एक वद केली। डोंगरावर मातीचा पुतळा करून त्या श्री गुरु द्रोणाचार्य असे नाव ठेवून त्यांच्यापासून जो धनुर्वेद शिकला त्या एकलव्य कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एक वाक्यता केली.
चंदने वेधली झाडे जाली चंदनाचे निपाडे वसिष्ठे मानिली की भांडे भानुसी शाटी.
चंदनाने म्हणजे परिमळाने व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली. वसिष्ठाने सूर्याच्या जागी ठेवलेली जी आपली काठी ती काठी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली. तिने सूर्यासारखा प्रकाश केला.
मामी तव चित्ता थिला आणि श्री गुरु ऐसा दादुला जो दिठी वेनी आपुला बैसवी पदी.
थोरांनीही निर्जीवाचाही अंगीकार केला असता एवढी योग्यता येते. मग मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपा कटाक्षाने आपल्या पदावर बसवतो त्या श्री गुरु सारखा मालक माझे शिरावर आहे.
आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी तैन दिसे ऐसी गोठी केही आहे.
मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला नाही अशी गोष्ट कोठे झाली आहे का.
म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध होवावे श्री गुरु कृपा कायनो हे ज्ञान देवो म्हणे.
म्हणून माझे नेहमी वाहणारे श्वासोच्छ्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
या कारणे मिया श्री गीतार्थू मराठीया केला लोकायया दिठीचा विषो.
या कारणास्तवही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला.
परी मराठे बोल रंगे कवळिता पैकी तांगे तई गातयाचे निपांगे ये काढतानो हे.
परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशित्व येणार नाही.
म्हणून गीता गावो म्हणे ते गाणी वे होती लेणे ना मोकळे तरी उणे गीता ही आणीत.
म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल म्हणजेच संस्कृतातला अर्थ खुलवीत. अथवा माझी नुसती टीका जरी सांगितली तरी ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारेल.
सुंदर अंगी लेणे न सुये तै तो मोकळा शृंगारू होये ना लेईले तरी आहे तैसे के उचित.
सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा नुसता शोभतो. अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कोठे आहे.
का मोती यांची जैसी जाती सोनयाही मान देती नातरी मानविती अंगेची सडी.
अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की ती सोन्यालाही शोभा देतात अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात.
नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी वसंता गमीची वाटोळी मोगरी जैसी.
अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो.
तैसी गाणी वेने मिरवी गीते विनही रंगू दावी तो लाभाचा प्रबंधू ओवी केला मिया.
त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली तरी शोभा आणेल. अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठीच टीका सांगितली तरी शोभा दाखवणारच असा दोन्ही प्रकाराने लाभ देणारा ओबीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे.
तेने आ बाल सुबोधे वोवियेचे निबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली.
मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज करणाऱ्या त्या ओवीचा वृत्तांत ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत.
आता चंदनाचा तरुवरी परिमळा लागे फूलवरी पारुखणे जिया परी लागे ना की.
आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासा करता फुले येईपर्यंत थांबावे लागत नाही
तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिली या ही वाखाणी काय व्यसन नलवी.
त्याप्रमाणे ही माझी ओबीबद्ध टीका कानावर येता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते व माझ्या ओबीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही का। पाठ करिता व्याजे पांडित्ये येती वेशजे तई अमृता ते नेणीजे फावलिया। माझी टीका वाचायला लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्यावेळी त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला की मग अमृताची देखील आठवण होत नाही। तैसे नियाई ते पणे कवित्व झाले हे उपेणे मनन निधिध्यास श्रवणे जिंतिले आता। त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे, त्यामुळे आता याच्या श्रवणाने मन व निधिध्यास यास जिंकले आहे। ते स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल सर्वेंद्रिया पोषवील श्रवणा करवील। ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करेल। चंद्राते आंगवणे भोगुनी चकोर शाहाने परिफावे जैसे चांदिने भलते या। आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला म्हणजे चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते। तैसे अध्यात्म शास्त्रीये अंतरंगची अधिकारीये परिलोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया। त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत, परंतु शब्द चातुर्याने सर्व लोक सुखी होतील। तैसे श्री निवृत्ती नाथाचे गौरवा हे जीसाचे ग्रंथू नोहे हे कृपेचे वैभवतये। त्याप्रमाणे महाराज श्री निवृत्तीनाथांचा खरोखर मोठेपणा आहे, हा ग्रंथ नव्हे तर हे त्या निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभवच आहे। क्षीर सिंधू परिसरी शक्तीचा कर्ण कुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले हे। क्षीर समुद्राच्या सन्निध भागी पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत हे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही। ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होतो तयाचा हातू पैठे झाले। ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जो भगवान विष्णू गुप्त होता त्याच्या हातात सापडले। तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला। तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला की तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपूर्ण झाला। मग समाधी अव्यत्यय भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी। मग समाधी न उतरता एकसारखी भोगावी या वासनेने ते वर्म मत्स्येंद्रनाथाने गोरक्षरायाला दिले। तेने योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसई कवीरू तिये पदिका सर्वेश्वरू अभिषेकिले। त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथाने योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर असे जे गोरक्षनाथ त्यास या समाधीपदाचे त्यास त्या समाधीपदाचे ठिकाणी अभिषेक केला। मगती ही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथ। मग त्या गोरक्षनाथाने ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर सामर्थ्यासह श्री गहिनीनाथांना दिले। तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथ दिधली ऐसी। कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून त्या गैनीनाथाने श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते। की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा तू घेऊन आघवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी। तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर। आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा। मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावत कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला। मग आरताचे निबोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथू। मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून ही जी शांतरसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय। ते तपुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी येवढिया आणिलो यशा। तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो या कारणामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो आहे। एवम गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बोधोनी दिधले गोसावी मज। याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूपी धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने म्हणजे निवृत्तीनाथांनी मला दिले। वाचून पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे। नाहीतर मी शिकलो नाही व मला वाचण्याचा अभ्यास नाही व मी गुरुची सेवाही जाणत नाही असा जो मी त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कोठून असणार। परी साचची गुरुनाथे निमित्त करूनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा। परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले असे समजा। तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी। तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेन ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे। शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचढीजे अलंकारू म्हणीजे कायते नेणे। शब्द कसा बनवावा चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसे करावे साहित्य शास्त्रातील अलंकार म्हणजे काय ते मी जाणत नाही। साई खडे याचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा। कळसूत्राचे बाहुले त्याला चालवणाऱ्या सूत्रांनी चालते त्याप्रमाणे मला दाखवीत म्हणजे पुढे करून ते माझे गुरु बोलत आहेत। या लागी मी गुणदोष विषी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथ लो देख आचार्य की। या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही कारण की माझ्या गुरुंनी उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली। आणि तुम्हा संतांची ये सभे जे उणीवेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे तैलाभे तुम्हा सीची कोपो। आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव कायमच राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल। शिवतलिया ही परिसे लोहत्वाची ये अवदसे नमुकी जे आयसे तई कोणा बोलू। परिसाचा स्पर्श झाला असताही लोखंडपणाच्या हीन दशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाला। वोहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगाची नव्हे तई तो काई करी। ओहळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे मग देखील तो गंगात झाला नाही तर त्याने काय करावे। म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी। म्हणून बहुत भाग्य योगाने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कोठे आहे। अहो जी माझे निस्वामी मज संत जोडूनी तुम्ही दिधले ती ते सर्व कामी परिपूर्ण झालो। अहो महाराज माझ्या स्वामींनी मला तुम्ही संत प्राप्त करून दिलेत त्या योगाने मी सर्व बाबतीत पूर्ण झालो। पाहा पामाते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे हे आळी आडे सिद्धी गेले. पहा कि मला तुम्हासारखे माहेर आहे, त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. कि कनकाचे निखळ वो तू येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची ओतता येईल अथवा सात मोठ्या मोठ्या महेंद्रादी पर्वतांप्रमाणे चिंतामणी रत्नाचे डोंगर निर्माण करता येतील. साता ही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाड नो हे ताराते चंद्र करिता. सातही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे, ताऱ्यांचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही, परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट सांगता येणार नाही. तो मी एकू सर्व मुका बोलोनी मराठिया भाखा करी डोळे वरी लोका घेवो ये ऐसे जे. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्याने घेता येईल असा जो करतो. हा ग्रंथ सागरू ये व्हडा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का. हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा धेंडा जो नाचतो. गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू रचुनी माझी श्री गुरु लिंग जे पूजी. गीतार्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची शिवपिंडी रूपात मी पूजा करीत आहे. गीता निष्कपट माय चुकोनी तान्हे हिंडे जे वाय ते माय पूता भेटी होय हा धर्म तुमचा. गीतारूपी निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसार रूपी रानात व्यर्थ हिंडत होते त्या मायलेकांची भेट होते ही तुमची पुण्याई आहे. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे ते नव्हे. महाराज, तुम्ही सज्जनांनी केलेले समजून मी बोलत आहे हे काही लहान सहान आहे असे म्हणता येत नाही असे ज्ञानदेव म्हणतात. काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जो हा. फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखवला त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिले. मी या जैसा जैसिया आशा केला तुमचा भरवसा ते पुरवूनी जी बहुवसा आणिलो सुखा. महाराज, मी जसजशा आशेने तुमच्या विषयी खात्री बाळगली ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केले. मज लागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहो निहासो आम्ही विश्वामित्रा तेही. महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केली तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. जे असो नि त्रिशंकु दोषे धातया ही आणावे वोसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला उणे आणण्याकरता व त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टी नाश पावणारी होती, पण ही ग्रंथरूपी सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. शंभू उपमन्यूचे निमो हे क्षीर सागरूही केला आहे येथ तोही उपमेनो हे जे विषगर्भ की. शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही येथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकारू निशाचरा गिळिता सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा ताऊनी की तो. अंधकार रूपी निशाचर चराचराला गिळीत असता सूर्याने चराचराला त्या संकटातून सुटण्याची मदत केली खरी, परंतु ती जगाला ताप देऊ. तातली या जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदोखा केवी म्हणे
सारखे हे।
संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला। त्या कलंकयुक्त चंद्रासारखे हे आहे असे कसे म्हणता येईल?
म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरूपमजी।
महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात निरूपम आहे असे दिसते।
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथे माझे जी उरले पायिकपण।
महाराज, फार काय सांगावे, तुम्ही केलेले हे धर्माचे व्याख्यान तुमच्याच हातून शेवटाला गेले। या ठिकाणी माझा काय तो फक्त एक सेवकपणाच उरला।
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे।
आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला हे पुढील प्रसाद दान द्यावे।
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे।
की खलांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी।
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात।
पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा, प्राणी मात्रात जो जे इच्छिल ते त्याला प्राप्त होवो।
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता।
ईश्वर निष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर निरंतर सर्व प्राण्यांना भेटो।
चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे।
चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे सजीव चिंतामणींचे गाव व अमृताचे जे बोलणारे सागर आहेत।
चंद्रमे जे अनांचन मार्तंड जे तापहीन जे सर्वही सदा सज्जन सोयरे हो तू।
जे कलंकरहित चंद्र आहेत व जे उष्णता रहित सूर्य आहेत ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते भावे।
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित।
फार काय सांगावे, तिन्ही लोकांनी म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ यांनी सर्व सुखाने पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे।
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी।
आणि महाराज, या लोकात विशेष करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन म्हणजे अत्यंत प्रिय होऊन राहिला असेल त्यांनी इहलोकीच्या व परलोकाच्या भोगांवर विजयी व्हावे।
येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला।
तेव्हा विश्वाचे प्रभू राय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दान प्रसाद होईल, या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाला।
ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीचा कुली दक्षिणेली।
याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर
त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालया असे।
त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र पाच कोसाचे अनादि क्षेत्र आहे व जेथे म्हणजे त्या नैवाशात जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया आहे।
तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र।
तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती श्री रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता।
तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशी कार लेणे।
तेथे म्हणजे त्या नेवाशा मध्ये आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सूत म्हणजे शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी टीकेचा हा अलंकार चढवला. एवं श्री भारताचा गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्री कृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली. याप्रमाणे श्री भारतरूपी गावात भीष्म नाम प्रसिद्ध पर्वत श्री कृष्णार्जुनानी जो चांगला संवाद केला. जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेवी जे जे. तो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचे तात्पर्य आहे व सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने राहण्याचे जन्मस्थान आहे व परमहंसरूपी राजहंसानी सेवन करण्याचे मानस सरोवर आहे. तये गीतेचा कलशु संपूर्ण हा अष्टादशु म्हणे निवृत्ती दासू ज्ञान देव. त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जो. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतानी सर्व सुखानी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके बारा शते बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. शके 1212 चालू होते तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अष्टादशोध्याय सार्थ ज्ञानेश्वरी 18वा अध्याय समाप्त. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या उभ्या. श्री शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. शके 1506 साली तारण नाम संवत्सरात एका जनार्दनाने म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध आहे परंतु लोकांच्या पाठभेदामुळे हा शुद्ध ग्रंथ कोठे कोठे अबद्ध म्हणजे अशुद्ध झाला होता तो शोधून याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. ज्यांची गीतेची टीका वाचली असता अतिभाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणारे जे लोक त्या लोकांना गीतार्थाचे ज्ञान होते त्या निष्कलंक ज्ञानेश्वरास माझा नमस्कार असो. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानिश गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली. भाद्रपद महिन्यात बहुत कालाने येणारी चांगली कपिला षष्ठीची पर्वणी होती त्या दिवशी गोदेच्या किनाऱ्यावर पैठण गावी हे शुद्ध प्रत लिहिण्याचे काम सगळे संपले. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. ज्ञानेश्वरीच्या पाठात जो महाराष्ट्र भाषेत ओवी करून घालील त्याने अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु श्री परमात्मने नमः ओम तत्सत् श्री ब्रह्मार्पणमस्तु.